ऐका आणि लक्ष असू द्या, पंढरी निवासी पांडुरंग भक्तांच्या सेवेसाठी सादर करीत आहोत महिमा तुळशीचा. सादर करते मनोज भडकवाड आणि पार्टी. तर मग ऐकूया महिमा तुळशीचा.
Bye.
तर भक्तजन हो, आपल्या सेवेशी सादर करीत आहे महिमा तुळशीचा। तर ऐकूया ही कथा अशी आहे, हे जी कथा ऐकतील त्याचं घर पवित्र व पावन होईल, घरातील वातावरण मंगलमय होईल आणि पाप तापाच्या राशी नष्ट होतील, अशी ही तुळशीची कथा आहे। तर ऐकूया। प्रारंभ करीत तुळशी आख्यान, वंदू गणेश गौरीचा नंदन, आदि वंदावा गजवदन, सिद्धी बुद्धीचा दाता पूर्ण, मग्न मो शारदा सुंदरी बसून आली हंसावरी, ते नेवळली माझी वैखरी, आता गुरु माऊली नमस्कारी, मग्न मो व्यासाधिक जान, जे 14 विद्येचे निदान, संत सज्जना माझे नमन चरणी नमन, आता ऐकावे तुळशी आख्यान सज्जनाने, ऐकावे तुळशी कथन, ऐकावे तुळशी आख्यान सज्जनाने, ऐकावे तुळशी कथन, भक्तजन हो, आपल्या सेवेसाठी मी सादर करीत आहे तुळशीचा महिमा। या ठिकाणी गौरीचा नंदन त्याला नमन केलेला आहे। असणारी जीभीवर जी येऊन वसते आणि त्यावेळेला त्या असणाऱ्या कथेला खरा रंग येतो, ती शारदा सरस्वती, तिला नमन केलेला आहे। व्यासाधिक ऋषी मुनी यांना नमन करून संत सज्जनाचा आशीर्वाद घेऊन आपल्या सेवेसाठी मी सादर करीत आहे। या कथेमधून एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी। तुळशी वृंदावन जयाचे दारी, धन्य धन्य तो प्राणी संसारी, त्याच्या पुण्या नाही सरी, तो प्राणी वैकुंठी नांदे कल्पवरी, वैकुंठी नांदे कल्पवरी, ग बाई बाई वैकुंठी नांदे कल्पवरी, वैकुंठी नांदे कल्पवरी, तो प्राणी वैकुंठी नांदे कल्पवरी, तुळशी वृंदावन ज्याच्या दारात आहे, धन्य धन्य तो प्राणी, हा त्याच्या पुण्याला दुसरं माप नाही, तो प्राणी कल्पवरी असणाऱ्या वैकुंठ भुवनामध्ये श्री विष्णूच्या राज्यामध्ये राज्य करील आणि सर्व सुख उपभोग त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी ही तुळस आहे। पुढे काय होतं ऐकूया। नित्य तो तुळशीला नमस्कारी, विष्णुदूत आदर करी, त्याशी येवदूत पळती भिवणी दुरी, तुळशी आती प्राणी आशी तारी, प्राणी अशी तारी अंती तुळशी, प्राणी अशी तारी, प्राणी अशी तारी अंती तुळशी, प्राणी अशी तारी, प्राणी अशी तारी अंती, प्राणी अशी तारी। असणारी तुळशी कशी आहे, मृत्यूनंतर सुद्धा त्या माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। जे तुळशीचं दर्शन करतात, जे तुळशीची पूजा करतात, त्या माणसाला भिवून यमदूत त्याचे किंकरसुद्धा पळून जातात आणि जो तुळशी महिमान वाचतो ऐकतो त्या भक्ताला मात्र त्याचे जे असणारे विष्णुदूत आणि ते आदर करतात। म्हणून या तुळशीला नमस्कार असावा। सकाळी उठल्याबरोबर त्या तुळशीचं दर्शन घडलं पाहिजे, सूर्यनारायणाला नमस्कार केला पाहिजे, असं माझं सांगणं आहे। पुढं काय होतं ऐकूया। जे प्राणी तुळशी पूजा करती, तुळशी संगे घडे श्रीहरीची भक्ती, ही वार्ता आहे निश्चिती, त्या प्राणी अशी मोक्षाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती त्या प्राण्याला, मोक्षाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती त्या प्राण्याला, मोक्षाची प्राप्ती, बरोबर असणाऱ्या श्रीहरी विष्णूचंही पूजन त्या ठिकाणी होते। ही निस्ती वार्ताच नव्हे तर त्या प्राण्याला मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी तुळशीमध्ये ताकद आहे। म्हणून तुळस दारात असावी, तुळशीमुळं आणि सर्व स्वच्छ परिवार होतो आणि तुळशीमुळं मंगलमय वातावरण होतं। दारात तुळस असणं महत्त्वाचं आहे आणि ही जी कथा आहे पवित्र व पावन करणारी आहे। शांत चित्ताने न झोपता ऐकणं महत्त्वाचं आहे। कीर्तन कथा पोथी याला गेल्याच्या नंतर झोप आडवी येते, चांगल्या कामासाठी माणसाला झोप आडवी येते, म्हणून ती झोप बाजूला सारली पाहिजे। त्याच्याविषयी एक दृष्टांत सांगतो। आमच्या गावात एक कीर्तनकार आले होते, ते म्हणाले, बाबांनो कीर्तनाला आल्याच्या नंतर काहीतरी घ्या। एका मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी झालेली होती, कितीतरी जोडे बाहेर सुटलेले होते आणि तिथे एक आळशी कीर्तन ऐकायला गेले होते आणि गेलं ते गेलं कीर्तन ऐकावं ना, देवाकडे पाय केले, त्या बुवाकडं पाय केले कीर्तनकाराकडं, महाराजांकडं पाय करून झोपी गेलो आणि मोठ्यानं घोरायला लागलो. अशा अवस्थेत मित्रांनी सांगितलं, हे म्हणले उठ की कीर्तन ऐक. हे बाबांनो म्हणले, तुम्ही मला इथं बी झोपू देत नाही, घरी बी झोपू देत नाही. म्हणले झोपू द्या की, हे लका म्हणले झोपायची जागा आहे का? कीर्तनाला गेल्याच्या नंतर कथा ऐकत असताना झोपावं का? झोपू नये. पण तो झोपला आणि त्याला जाग आली. जाग आल्याच्या नंतर महाराजांचा विषय चालला होता, कीर्तनाला आल्याच्या नंतर काहीतरी घेऊन जा. मग हा विचारातच पडला की म्हणला, आता काय न्यावं? आणि मग असल्या महात्म्याचा म्हणला अपमान कसा करावा, काय न्यावं? मग काय नाही, देवळाच्या बाहेर चपलाचा जोड होता, 350 रुपये किमतीची चपल होती, उचलली आणि उपरण्यात गुंडाळून झोपी गेलो. कीर्तन संपलं, प्रसाद वाटायला सुरुवात झाली, आरती वगैरे संपलेली आहे आणि प्रसाद वाटत असताना गुरव प्रसाद वाटू लागलेला आहे. सगळ्यांना प्रसाद वाटत आला आणि जो झोपलं होतं त्याच्याजवळ आल्यावर प्रसादच संपला. मग गुरव म्हणाले, एकट्यालाच कसं ठेवावं? त्या ताटामध्ये केळाची फणी होती, गुरवानी एक केळ काढलं आणि काढून दिलं, घ्या म्हणले. तेव्हा जी काय बाकीची मंडळी होती सावध चित्ताने ऐकत होती, त्यांना मत्सर निर्माण झाला. बघा म्हणले, देवाचा न्याय कसा आहे, आपण रात्रभर कीर्तन ऐकतो, आपल्याला काय प्रसाद मिळाला एवढा एवढा, आणि तो झोपलाय तरी त्याला अख्खं केळ मिळाल, पण नशिबात नाही. आणि काय सांगायचं, ते केळ हातात घेऊन तो तसाच चाललेला आहे झोपीच्या भरात. आणि रस्त्याच्या कडेला खड्डा होता, झोपीमुळं ठेस लागली, धापकिनी खड्ड्यात पडलं, केळ एकीकड पडलं. त्यावेळेला म्हणतो, ए मुलांनो, ए मित्रांनो, माझ्या हातातला प्रसाद पडला रे, मला शोधू लागा. आता काय सांगायचं मंडळी, मित्र म्हणाले, अजून खाल्ला नव्हता का? छेछे वा म्हणले, झोपेत काही काळालंच नाही म्हणले. आणि मग शोधायला लागले, काय सांगायचं, मी माझ्या पदरचं सांगत नाही. तिथं कुत्र्यानं तशाच आकाराची संडास केली होती, जे झोपलं होतं ना ते चापचित चापचित गेलं, त्यालाच गावलं. गावला रे म्हणले प्रसाद, आता अंधारात कोण बघते कसला प्रसाद आहे, केळ आहे का दुसरं काय आहे, गावला म्हणले खा. मित्रांनी दाब दिला, आता खाल्ल्याशिवाय पुढं जायचंच नाही म्हणले, नाहीतर अजून कुठंतर पाडचे. हाणलाच बहादरानं करांडा, अगा आयो म्हणला, असं कसं लागतंय रे. ए म्हणले, मित्र म्हणतात प्रसादाला नावं ठेवू नको म्हणले, देव ब्याकार करत असतो म्हणले, तुला काय कळतं का? छेछे म्हणले, तुम्हाला बसलाच होता का? मग काय, पण आम्हाला थोडा होता म्हणले, तुला भरपूर आहे. आणि मित्राच्या भ्याभ्यानं तेवढं केळ खाल्लं, मंडळी झोपल्यावर अशी शिक्षा मिळते म्हणून गात असताना ऐकत असताना कीर्तनाला आणि पोतीला गेल्याच्या नंतर तिथं माणसानं झोपू नये. अशा अवस्थेत पुढं कथा आपल्याला ऐकायची आहे. जयाचे जाणे आहे वैकुंठाशी, ते वैकुंठ आहे तुळशी पासी, मनी विश्वास ती तुळशी, विश्वास ती तुळशी, नेहते ती कृष्णा पासी प्राण्याला, नेहते देवापाशी, नेहते देवापाशी त्या प्राण्याला, नेहते देवापाशी. माणसाला वैकुंठाला जायचं आहे, ती वैकुंठ कुठं आहे म्हणाल तर तुळशीजवळ आहे. 33 कोटी देवाबरोबर असणारा विष्णू परमात्मा त्या ठिकाणी असतो, सूक्ष्म अवस्थेमध्ये. अगदी अणुरेणूप्रमाणे देव तुळशीखाली असतो, म्हणून तुळशीला पाणी ओतलं की देवाची आंघोळ होते, तुळशीला भुका वाहिला की देवाला मिळतो, तुळशीला प्रदक्षिणा केली की देवाला मिळते, म्हणून तुळस महत्त्वाची आहे. आणि असे जे प्राणी करतील या जन्मी मुक्त झाल्याशिवाय राहायचे नाहीत. आणि त्यावेळेला असा जेव्हा महिमा तुळशीचा जगात गाजला तिन्ही लोकात, त्यावेळेला कुंभीपाक ओस पडला, कुणाला काम उरलं नाही त्या यमकिंकराला. त्यावेळेला पुढं काय होतं ऐकूया. कुंभीपाक पडला ओस प्राणी अशी नाही दोष, बळे नेहती विष्णुदास, विष्णुदास नारायणाच्या वैकुंठास, बाई बाई नारायणाच्या वैकुंठास, देवाच्या वैकुंठास नेहती प्राणी, देवाच्या वैकुंठास,
देवाच्या वैकुंठास.
अशा अवस्थेमध्ये कुंभीपाक नावाचा नरक ओस पडला, प्राण्याला दोष राहिला नाही त्या तुळशीमुळे. आणि त्यामुळं काय झालं तर विष्णुदूत बळच घेऊन चालले त्या प्राण्याला त्या वैकुंठाच्या ठिकाणी, म्हणून तुळस असणं महत्त्वाचं आहे. पुढं काय होतं ऐकूया. तुळशीच्या काष्टाची करुण स्मरणी, राम नाम स्मरता नित्यमनी, तो दारिद्री न होय प्राणी, सत्य जाना व्यासाची वाणी, व्यासांची वाणी सत्य जाना, व्यासांची वाणी, व्यासांची वाणी सत्य दान, व्यासांची वाणी,
व्यासांची वाणी सत्य दान, व्यासांची वाणी.
आणि काय सांगायचं, व्यास सांगतात जो कुणी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालेल, असणाऱ्या तुळशीचं नामस्मरण करील, तो दरिद्री कधी होणार नाही अशी माझी वाणी आहे. आणि त्यावेळेला उद्धवाला श्रीकृष्ण म्हणाले, या व्यतिरिक्त जर तुळशीची निंदा केली तर काय होतं? उद्धवाशी म्हणे सारंग पाणी, तुळशी निंदा करती कोणी, तो अधोगतीस जाईल प्राणी, नसो सव यमाची जाचनी, यमाची जाचनी नसो से यमाची जाचनी, यमाची जाचनी नसो से यमाची जाचनी। निंदा करणाऱ्याला यमाची जाचणी सोचणार नाही अशा प्रकारचे ते सांगू लागले। जो प्राणी तुळशीचे आळे मोडल त्याची अवस्था सांगितलेली आहे। जो प्राणी तुळशीचे मोडी तो आळे, त्या प्राणी आशी सदा तोंड काळे, रात्रंदिन तळमळे कृष्णाच्या कृपेमुळे, अशी अवस्था त्या प्राण्याची होते। जाणारी तुळशी पूजन करती त्या सदा सौभाग्यवती होती, पुत्र प्रोत्र नांदे संतती नांदे संपत्ती, तुळशी पूजेची अगाध शक्ती, तुळशी पूजेची अगाध शक्ती, पूजेची अगाध शक्ती, तुळशी पूजेची अगाध शक्ती,
पूजेची अगाध शक्ती, तुळशी पूजेची अगाध शक्ती।
तुळशी पूजेची अगाध शक्ती आहे। ज्या माता भगिनी ज्या माझ्या माया तुळशीची पूजा करतील त्या माता भगिनींना पुत्र नातुंड आणि सर्व प्रकारचं सुख त्या ठिकाणी मिळेल असं असणारे कवी सांगतात। जो तुळशी पूजा नित्य काळी, मी त्याचे बालक ती माझी माऊली, तळहाताची करीन सावली, तुळशीला कृष्णमूर्ती वश झाली, कृष्णमूर्ती वश झाली, बाई बाई कृष्णमूर्ती वश झाली, कृष्णमूर्ती वश झाली, कृष्णमूर्ती वश झाली,
कृष्णमूर्ती वश झाली, तुळशीला कृष्णमूर्ती वश झाली।
तुळशीची आणि माझी प्रीती, तुळशीची पूजा ज्या माया करती, चिरंजीवी नांदे दयाची संतती, अखंड राहो सौभाग्यवती, राहो सौभाग्यवती, अखंड राहो सौभाग्यवती, राहो सौभाग्यवती, अखंड राहो सौभाग्यवती,
राहो सौभाग्यवती, अखंड राहो सौभाग्यवती,
अखंड सौभाग्यवती राहो, ज्या माऊल्या तुळशीची पूजा करतात। पण सध्याची परिस्थिती अशी आहे, कोण तुळशीला पाणी घालतं? सकाळी उठलं की चहा, आंघोळ पाणी झालं की चहा प्यायचा, चहानंतर नाश्ता पोहे उपीट, त्यानंतर रट्टावून जेवायचं आणि हातापायाला लावून निवांत झोपायचं। 4:30 उठायचं, डोकं विकं विचारायचं आणि 5:30 तुळशीच्या माड्यावर पाणी, कशाला तुळस राहील? आमच्या तिकडल्या साऱ्या तुळशी जळाल्या। दारात तुळस असणं फारच महत्त्वाचं आहे। आता तुळशीचा पूर्वजन्म आपण ऐकूया। तुळशीचा पहिला जन्म जाण, जेव्हा झाले समुद्र मंथन, त्यात अमृत लक्ष्मीचा उदारत्न, जेते देते अमृत थेंब पडले जाण, त्यात तुळशी झाली निर्माण, बाई त्यात तुळशी झाली निर्माण, तुळशी झाली निर्माण, त्यात बाई तुळशी झाली निर्माण, समुद्राचं मंथन चाललं त्यावेळेला त्यात 14 रत्न व लक्ष्मी अमृतासहित निघाली। त्यावेळेला देवाने ते अमृत वाटून घेतलं, घुसळताना जिथं जिथं ते अमृताचे थेंब पडले तिथं तिथं तुळशीचं आणि निर्मिती झाली असं सांगितलेलं आहे। पण दुसरा जन्म कसा आहे? तुळशीचा दुसरा जन्म थोर, धर्मध्वजाची कन्या सुंदर, कृष्ण भेटीसाठी मनातुर, पूर्वजन्मीची गोपी भाळली कृष्णावर, भाळली कृष्णावर, गोपिका भाळली कृष्णावर, भाळली कृष्णावर, गोपिका भाळली कृष्णावर,
भाळली कृष्णावर, गोपिका भाळली कृष्णावर।
पूर्वजन्मीची जी असणारी गोपिका आणि ती कृष्णावर भाळलेली आहे, धर्मध्वजाची ती कन्या सुंदर आहे आणि असं तिचं अवताराचं कार्य आहे। ती एक दिवस कृष्णाबरोबर खेळत असताना काय झालं, एका दिवशी मुनितीरावर गोपी खेळती कृष्णाबरोबर, राधेने पाहिले सत्वर, तिने शाप दिला से सत्वर, घेशी तू मानव अवतार ग बाई, घेशी तू मानव अवतार, घेशी तू मानव अवतार कलियुगी, घेशील तू मानव अवतार, कृष्णाशी ती गोपी खेळत असताना पाहिली, त्यावेळेला तिला शाप दिला चांडाळणी, म्हणले माझी जागा तू घेतलीस, श्रीकृष्णाच्या मांडीवर तू बसत आहे, तर म्हणले माझा शाप घे, कलियुगी तुला मानवाचा अवतार मिळेल. आणि ती पुढं काय म्हणते, राक्षसाशीवर शिल फार यातना भोगशील, पतिव्रता म्हणून जगशील, सेवटी तुझा उद्धार होईल, उद्धार होईल जगती तुझा उद्धार होईल, उद्धार होईल कलियुगी उद्धार होईल,
उद्धार होईल कलियुगी उद्धार होईल.
आणि कलियुगी तुझा उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही असं त्या राधेनं शाप दिला. तर खरं खरंच कलियुगातच माणसाचा उद्धार होतो. नामाचा महिमा कोण करी सीमा जपावे, श्रीरामा एका भावे, नामदेव महाराज म्हणतात नामापासून माणसाचा उद्धार होतो. अष्टगंधाचा टिळा कपाळी, गळ्यात तुळशीची माळ असली म्हणजे माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पंढरीच्या वारीला चालत गेलं पाहिजे, त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्या चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, त्या क्षणी माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुळशीचा महिमा पुढे ऐकायचा आहे. शंखचूडाशी विवाह झाला लागली पती सेवेला, शंखचूड तो बलवान झाला शंकराने रणी मारिला, ऐका पुढील कथेलाग बाई बाई, ऐका पुढील कथेला, ऐका पुढील कथेलाग बाई बाई, ऐका पुढील कथेला,
ऐका पुढील कथेलाग बाई बाई, ऐका पुढील कथेला, ऐका पुढील कथेलाग बाई बाई, ऐका पुढील
बघा तिलाग बाई अंगणी दिली जागा, तुळस डुलती बघा तिलाग बाई अंगणी दिली जागा, सौभाग्यवती तुळशीला पाणी जाणारी घालती, त्या राहती अखंड सौभाग्यवती, दारी तुळस डुलती बघा तिलाग बाई अंगणी दिली जागा, तुळस डुलती बघा तिलाग बाई अंगणी दिली जागा,
तुळस डुलती बघा
बहने पळती म किंकर, दारी तुळस डुलती बघा तिलाग बाई अंगणी दिली जागा, दारी तुळस डुलती बघा तिलाग बाई अंगणी दिली जागा,
तुळस डुलती बघा तिलाग बाई अंगणी दिली जागा, तुळस डुलती बघा तिलाग बाई अंगणी.
Thank you. आला जागा वैकुंठ भुवनासी ज्याच्या दारी अंगणी तुळसी त्याला जागा वैकुंठ भुवनासी दारी तुळस डुलते बघा नाग बाई अंगणी दिली जागा दारी तुळस डुलती बघा नाग बाई अंगणी दिली जागा मनोज यमने हो तुळशी थोर विठ्ठल धारण केली शिरावर मनोज यमने हो तुळशी थोर विठ्ठल धारण केली शिरावर दारी तुळस डुलते बघा लाग बाई अंगणी दिली जागा दारी तुळस डुलती बघा लाग बाई अंगणी दिली जागा
तर भक्तजन हो शंखचूडा बरोबर तुळशीचा विवाह झाला ती आपल्या पतीची सेवा करू लागली शंखचूड बलवान झाला सर्व देवांना त्रास देऊ लागला त्यावेळेला देवाने विचार केला म्हणले हा कसा मरेल त्यावेळेला विष्णूंनी शंखचूडाचं रूप धारण केलं आणि तुळशीशी त्या ठिकाणी उपभोग घेतला आणि तिचं ते असणारं पुण्य खचलं गेलं आणि इकडं शंखचूडाचा शंकराने वध केला त्यावेळेला ही वार्ता त्या तुळशीला कळाली त्यावेळेला तिनं काय केलेलं आहे आपण ऐकूया
अरे वार्ता कळली तुळशीला शाप देती विष्णूला पाषाण होशील गंडकी तीराला तेव्हापासून पाषाणाचे देव भूमीला पाषाणाचे देव भूमीला बाई बाई पाषाणाचे देव भूमीला पाषाणाचे देव भूमीला बाई बाई पाषाणाचे देव भूमीला
पाषाणाचे देव भूमीला बाई बाई पाषाणाचे देव भूमीला
त्यावेळेला ही वार्ता त्या तुळशीला कळली की तुझा पती मरण पावला देवाने कपट केलं आणि शंखचूडाचा वध केला तेव्हा तिनं श्राप दिला विष्णूला म्हणली तुम्ही सर्व देव पापी आहोत तुम्ही म्हणले आजपर्यंत तुमचा पुरुषार्थ मला कळला म्हणले तुम्ही फसवलं तुम्ही म्हणले फाशन होचा आणि तेव्हापासून या पाषाणाचे देव आणि भूमीवरती आहेत तिचं शरीर तडकलं आणि त्या ठिकाणी गंडकी नावाची नदी निर्माण झाली आणि त्या गंडकीच्या तीराला आजही असणाऱ्या विष्णूची पाषाणाची मूर्ती पाहता येईल पुढं काय होतंय असणारे विष्णू तिचा राग शांत करू लागले आणि तिला काय म्हणतात
विष्णू बोले तुळशीला गुण तू तुळशी प्रिय लक्ष्मी इतकीच जाण तुझा पती राहील शंकर पण विष्णूने दिले वरदान दिले हो वरदान तुळशीला दिले हो वरदान दिले हो
विष्णूने वरदान दिलं म्हणले तू लक्ष्मी इतकीच मला प्रिय असतील जे भक्त तुझी तुळशीची माळ गळ्यात घालतील त्याला म्हणले डोक्यावर घेऊन नाचन त्याचा संपूर्ण संसाराचा भार माझ्यावर असेल आणि मी पण म्हणले तुला मस्तकी धारण करीन आणि देवाला तुळस प्रिय आहे आणि तुझा जो पती आहे तो शंख रूपाने राहील म्हणून देवाच्या आरतीच्या पूजेच्या वेळेला शंख वाजला जातो त्यावेळेला तुळशीचा दुसरा जन्म काय आहे आपण ऐकूया
दुसरा जन्म वृंदा म्हणून तिचा पती जालिंदर जाण त्याने सर्व देव घेतिले जिंकुण स्वतःला समजे नारायण समजतो नारायण स्वतःला समजतो नारायण समजतो नारायण स्वतःला समजतो नारायण
समजतो नारायण स्वतःला समजतो नारायण
तेव्हा दुसरा जन्म वृंदा म्हणून तिनं दुसरा अवतार घेतला आणि तिच्या पतीचं नाव आहे जालंधर जालंधर महान शक्तिशाली होता आणि जप तप करून श्री शंकरला प्रसन्न करून घेतलं शंकराने सांगितलं, जा म्हणले तिने लोकामध्ये तुझा विजय होईल, स्वर्गावरती आणि तू राज्य करशील, सर्व देव बंदीत घालशील, असं म्हणल्याच्या नंतर त्याला जबरदस्त शक्ती प्राप्त झाली. चंद्र तो झाला, इंद्र तो झाला, सूर्य तो झाला, मेघ तो झाला, आणि सगळी कामं देवाची तो करू लागला, आणि अष्टदिग्पाळ आणि 33 कोटी देव आणि स्वर्गातनं आणि असणाऱ्या मृत्यू लोके आले आणि वेड्यासारखे भटकू लागले. असणारी या वृंदेची कथा पुढं आपल्याला ऐकायची आहे. तुळशीची शक्ती अशी आहे मंडळी, निस्त तुळस म्हणलं तरी सजासजी माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही. जसं चोराच्या हातात गठुडं दिल्यावर त्याला जसा आनंद होतो, आणि तसं या तुळशीचं महात्मा आहे. ते एका दृष्टांतामध्ये ऐकूया. त्यावेळेला एका माणसानं काय केलं, एका म्हातारीच्या घरी चालला. जाता जाता पाणी मागायला गेला आणि तो म्हणाला, दूरवरून आला होता, आणि तो म्हणाला, आजी मला पाणी पाहिजे. तिला जरा ऐकू येत नव्हतं. ती म्हणली, काय म्हणलास? म्हणला, पाणी पाहिजे. म्हणले, पाणी वय ये 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 बस म्हणले. आणि बस म्हणल्याच्या नंतर म्हणले, कुठला आहेस? त्यांनी सांगितलं, मालवंडीचा आहे. म्हणले, कुठं चालला? वैरागला चाललोय. म्हणले, वैरागला? हां. म्हणले, बायको बिको आहे का? म्हणले, आहे. पोरं बिर सगळं आहे. म्हणले, पुन्हा अजून थोड्या वेळानं म्हणले, कुठला आहे म्हणलास? पुन्हा बोडापासून. ह्याला वायताग आला. ह्यो म्हणला, मातीतल्या गावचा आहे. मातीतल्या गावचा वय? अरे म्हणली, कालच माझी थोरली पोरगी सुंदर मिली म्हणली, आणि ती बी मातीतच गेली म्हणली. मग मातीतल्या गावचा म्हण तुझं म्हणल्यावर तुला भेटती का? म्हणली. ह्यो बी काय हुशारच होता. तर म्हणला, माझ्या घरी येते आहे म्हणला, चहा पिते आहे, माझ्या पोरांना खेळवते आहे म्हणला, आणि तुमच्या सुंदराची माझी चांगली ओळख आहे म्हणला. हा अहो काय सांगायचं आहे? म्हणले, कशी काय दिसते रे बाबा, सगळं डाग डागीनं तिचं हितच आहेत. म्हणले, पुरीचं 25 तोळं सोनं म्हणले डब्यात मी ठेवले, तिचा गळा बुच्च दिसत असेल. नाही तर म्हणला, काय गळाच बरोबर दिसत नाही म्हणला. तिनं पण मला निरोप दिलाय, तेवढं सोनं घेऊन ये म्हणून सांगितले गळ्यात लिहायला. नी तुझ म्हणली. तर म्हणलं, मी आता तिथंच जाणार आहे. बरं झालं म्हणले. आणि ही म्हणले, सगळं सोनं सुंदरला नेऊन दे. डबा घेतला आणि निघाला. तेवढ्यात म्हणली, पाणी म्हणलास की? छे छे म्हणला, उगो म्हणलो म्हणला, आता एवढं सोनं हातात आल्यावर कुणी थांबल का? ज्या पळाला का नाही महाग बघना. एवढ्यात पोरगा आला घोड्यावर बसून त्या म्हातारीचा, आणि आल्याच्या नंतर म्हणला, आई काय चाललंय? म्हणले, काय खुश दिसतेस? म्हणले, चेहरा बिरा फुललेला. तर म्हणले, अरे बाबा म्हणले, सुंदरच्या गावचा माणूस आलता, आणि त्याने म्हणले सोन्याचा डब्बा घेऊन गेला म्हणले पुरीला, सगळं नावची नाव डागीनं बघ दिले. मी इडियज काय म्हणला, सुंदरचं गाव कुठलं? सुंदर मातीत हां तिथलाच आलता म्हणले, मातीतल्या गावचा. इडियज का काय म्हणला? हिनं घोटाळा केला. कुणीकडे गेला? म्हणले, हे बघ या वाटणी गेला. ती बी त्याच्या मागं. पुढं तो एका शेतकऱ्याच्या ठिकाणी गेला. तिथं माळ्यानं मोठ चालू केली होती. त्या माळी दादाला म्हणला, तो आता चोरच किंवा हुशारच. माळी दादाला म्हणला, माळी दादा तुम्ही बाजूला सारखा, मी मोठ आणतो म्हणले, मला खूप आवड आहे याची. तुम्ही पाणी धरायला आतमध्ये जावा म्हणले ऊसात. माळ्याला खूप आनंद झाला. बरं झालं म्हणले, आपलं काम होतंय. माळी पळायला लागला तिकडं दार मोडायला. तवर हा घोड्यावाला तिथं आला आणि म्हणला, हे म्हणला, ते आत्ता इकडून माणूस गेलेला कुठं आहे? ती काय म्हणला, तिकडं ऊसात चालला आहे म्हणला. आणि मी तू कोण आहे? तर मी मालक आहे म्हणला. हां असं आहे का? बरं ठीक आहे. ताबडतोब जाऊन त्या माळ्याला पकडलं. कार म्हणला, कुठं आहे गटुडं? डागाचं गटुडं कुठं आहे म्हणला? दाखव. ए म्हणला, मी माळी आहे, मी स्वतः शेतकरी आहे, आणि तो मोठ धरतोय तो कोण आहे? तो कोण आहे कोणाला ठाऊक भाग जा म्हणले. तवर तिथं घोडं बांधलेलं होतं ह्यानी. त्या घोड्यावर तो बसला आणि तिथनं निघून गेला. कितीतरी पळाला त्याच्या मागं पण घावला नाही. आणि मग काय, निराश होऊन घरी आला. तेव्हा आई म्हणती, भेटला का रे बाबा म्हणले तुला? हां. त्यावेळेला तो म्हणला, आता मुकाट्या का बस म्हणला, तो हातानं डोकेदुखी केलीच. हां घरचं झालं थोडं म्हण म्हणला, मी त्याला बसाय दिलं गोड. अशी अवस्था. सजासजी त्याला धन मिळालं. तसं तुळशीचं अशी महात्मा आहे, अशी ताकद आहे. तुळस निस्त म्हणलं तरी माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पुढं ऐकूया. विष्णूने भंगिली वृंदा पतिव्रता, सर्व सौंदर्याची गाता, पती जालिंदर मरण पावला तत्वता. क्रोधी झाली विष्णूला शापिती आता, शापिती आता विष्णूला, शापिती आता, शापिती आता विष्णूला, शापिती आता. म्हणले, माझ्या पतिव्रत्याचा भंग केलास म्हणले, तुला माझा शाप आहे, पत्नी वियोग होईल म्हणले तुला. तिने शाप दिला विष्णूला, पत्नी वियोग होईल तुला. ही कथा घडली राम अवताराला, सीतेसाठी राम वेडा झाला. राम वेडा झाला सीतेसाठी, राम वेडा झाला.
राम वेडा झाला सीतेसाठी, राम वेडा झाला.
सीतेचा वियोग प्रभू रामचंद्राला झाला आणि सीतेसाठी राम वेडा झाला. पुढं काय होतं ऐकूया. वृंदेने चितेत प्रवेश केला, वेड वृंदेचे लागले विष्णूला. चिते पाशी बसून राहिला, वार्ता कळली आदि मायेला. कळली त्या लक्ष्मीला वार्ता, कळली कळली त्या आदि मायेला. कळली आदि मायेला वार्ता गो बाई, कळली आदि मायेला. आणि जिथं ती तुळस जळाली, जी वृंदा जळाली, ज्या चितेत प्रवेश केला आणि त्या राखेपाशीत बसून राहिले, तिथली राख कपाळाला लावली आणि ही वार्ता आदि मायेला कळली. त्यावेळेला त्या आदि मायेनं काय केलेलं आहे, मायेनं तीन बी दिले पाठवून, टाकाय लावले त्या चिते लागून. तीन रोपे तुळशीची झाली उत्पन्न, झाली उत्पन्न आदि मायेच्या बीजापासून. ग बाई आदि मायेच्या बीजापासून, आदि मायेच्या बीजापासून. ग बाई आदि मायेच्या बीजापासून,
आदि मायेच्या बीजापासून. ग बाई आदि मायेच्या बीजापासून.
आदि मायेनं तीन बी दिले आणि त्या चितेमध्ये टाका म्हणून सांगितलं. ते बी तिथं टाकल्याबरोबर तीन तुळशीची रोपे निर्माण झाली त्या आदि मायेच्या बीजापासून. त्या तिन्ही रोपाची नावं आहेत धात्री, मालती आणि तुळशी. अशा प्रकारची रोपं निर्माण झाली. त्यावेळेला काय झालं, तुळशी रोपे पाहती विष्णूकडे प्रेमानं. वृंदेचे प्रतीक म्हणून सिरी केली धारण, तिची राख भाळी लावून बुक्का झाला निर्माण. तुळशी हार गळा घालून, ग बाई तुळशी हार गळा घालून. हार गळा घालून तुळशीचा, हार गळा घालून.
हार गळा घालून तुळशीचा, हार गळा घालून.
काय सांगायचं मंडळी, त्या असणारी तिथली राख कपाळाला लावली, तोच बुखा म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. तुळशीचा हार विष्णूने गळ्यात घातला आणि त्याच वेळेला वचनबद्ध झाले, जे कोणी तुळशीची माळ गळ्यात घालतील त्याचा संसाराचा पूर्ण भार डोक्यावरती घेईन, त्याचं मागं पुढं रक्षण करीन आणि शेवटी त्याला आणि विष्णूपद दिल्याशिवाय राहायचो नाही आणि माझ्या चरणाजवळ जागा देईन. आणि जे तुळशीची माळ काढतील त्यांची अवस्था काय सांगितलेली आहे. त्यांची अवस्था अशी आहे की तुळस माळ काढलेला जो माणूस आहे तो जर पुढून आला तर त्याला पाहताच घरी येऊन आंघोळ करावी, सचैल स्नान करावं, त्याचं तोंडसुद्धा पाहू नये असं सांगितलेलं आहे. पण पुढं काय होतं आपण ऐकूया. लक्ष्मीच्या शक्तीपासून तुळस झाली निर्माण, तिचं कलियुग विठ्ठलाची रुक्मिण. कार्तिक मास शुद्ध द्वादशीचं जाण, कृष्णाशी तुळशीचे झाले लग्न. तुळशीचे झाले लग्न, ग बाई बाई तुळशीचे झाले लग्न. तुळशीचे झाले लग्न, ग बाई बाई तुळशीचे झाले लग्न.
तुळशीचे झाले लग्न, ग बाई बाई तुळशीचे झाले लग्न.
त्यावेळेला आणि तुळशीचं लग्न त्या श्रीकृष्णाबरोबर झालं आणि कृष्णानं आवळीच्या रूपानं आणि त्या तुळशीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ऊस जो आहे तो ब्राह्मण तुळशीचं लग्न समारंभ करण्यासाठी, जे कोणी तुळशीचं लग्न वर्षोनवर्षी लावतील त्याच्या सर्व पापाची आणि धुनी झाल्याशिवाय राहणार नाही, त्या ठिकाणी सुख समृद्धी नांदेल, कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही, शत्रूचं लक्ष आपल्यावर कधी राहणार नाही आणि स्वतः विष्णू आपल्या सर्व परिवाराचा आणि रक्षणकर्ता होईल असा या तुळशीचा महिमा आहे. तर काय सांगायचं महाराज, तुकोबरायाच्या काळातली गोष्ट आहे. तुकाराम महाराज त्या पंढरीच्या वारीला गेले असताना एक आणगड नावाचा फकीर तुकोबरायाच्या घरी गेला आणि त्यावेळेला त्याला भिक्षा वाढताना तिनं विचारलं, म्हणले बाई, त्या भागीरथी नावाच्या मुलीला विचारलं, तुकोबाच्या मुलीचं नाव आहे भागीरथी, विचारलं म्हणले तुझे वडील कुठं गेले. त्यावेळेला सांगितलं, मंडळी माझे वडील पंढरीला गेले. बोबड्या भाषेमध्ये ती काय म्हणते आपण ऐकूया.
सावळा श्रीहारी चंद्र भागे तीरी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी. बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी.
सावळा
बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी। तुळशी हार गळ्या काशे पितांबर, हात कमरेवरी ठेवून उभा विठेवर, भक्ताचे होतारी वाळवंट माजारी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी। चक्रावर पंढरपूर, भाऊ तो मनोज लोळे चरणावरी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी, सावळा श्रीहरी चंद्रभागे तीरी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी, बाप माझा तुकाराम वाहे तुळशीची मंजिरी।
तर काय सांगू भक्तजन हो, ती छोटीशी मुलगी भागीरथी तुकोबाळाची मुलगी, तिला सुद्धा त्या तुळशीचं महात्म्य माहीत आहे। तुळस म्हटलं तरी पुण्य होतंय, म्हणून त्या तुळशीची आपण पूजा केली पाहिजे। सकाळी उठलं की पहिलं दर्शन तुळशीचं झालं पाहिजे, आणि दुसरं दर्शन त्या सूर्यनारायणाचं। माता भगिनींना माझं सांगणं आहे, सकाळी उठलं की तुळशीला पाणी घातलं पाहिजे, त्या सूर्यनारायणाला कुंकू वाहिलं पाहिजे, आणि त्याच्याकडं मागणी मागितली पाहिजे। ती कशाप्रकारे?
सकाळीच्या बाई पारी कुंकू लावीते सूर्याला, असा उक मागते माझ्या जोडव्या कुंकाला।
जोडवा आणि कुंकू ही माऊलीचं सौभाग्य आहे, आणि माऊलीला कुंकू ही लेलंच पाहिजे। पण सध्याच्या काळामध्ये टिकली आहे, टिकली टिकली तर टिकली, नाहीतर हुकली। पण सध्याची परिस्थिती कशी आहे?
कुंकावाल्या राहिल्या मागे आल्या टिकल्यावाल्या, कुंकावाल्या राहिल्या मागे आता आल्या टिकल्यावाल्या। आमच्या बाथरूमाच्या भिंती गो बाई साऱ्या सवासनी झाल्या, सवासनी झाल्या गे बाई बाई सवासनी।
तिला कुंकू लावायची पद्धत आहे हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे, पण सध्या काही टिकली द्यावी का तिला? तुळशीला जर कुंकू लावायचं म्हणलं, जर कुंकूच नसलं तर काही तुळशीला बी टिकलीच लावावी का? म्हणून दारात तुळस असणं महत्वाचं आहे। तुळशीला नमस्कार केला पाहिजे।
सकाळीच्या बाई पारी नमन करते तुळशीला, असा उक मागते माझ्या घरधण्याच्या धंडा भुजाला। सुखी ठेव तानुल्याला गे बाई माझ्या, सुखी ठेव तानुल्याला, सुखी ठेव तानू म्हणता उद्धार झाला। माळ घाली ता विष्णू रक्षील त्याला, वसंती लेखनाला वास होई वैकुंठाला ग बाई बाई, वास होई वैकुंठाला।